प्रिय श्रोत्यांनो, उपासना हा आपला रेडिओ कार्यक्रम सादर करायला आम्हाला खूप आनंद होतो आहे. आपण कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकता आणि तो आपल्याला आवडतो याचा पुरावा म्हणजे आपण पाठवलेली ही हजारो पत्र. मित्रांनो, काही तत्वज्ञानी म्हणतात, खा प्या आणि मजा करा, पैसे नसतील तर कर्ज काढा, पण चैन मात्र निश्चित करा. स्वर्गीय आनंद हवा तर नशा करा, मादक द्रव्यांची किंवा दारूची. पण यांना खरंच सुखशांती मिळते? ही नशा उतरल्यावर नैराश्य विफलताच दिसू लागते. पण एकदा देवावर भाव ठेवून तर बघा, देवभक्तीच्या नशेमध्ये गढून जा. ही नशा एकदा चढली ना की स्वर्गीय आनंद मिळेल, दुःख काळजा देव निवारण करील, जीवनामध्ये चमत्कार घडतील. उपासना कार्यक्रमामध्ये आपलं जीवन कसं बदलून टाकायचं, एखादी जादूची कांडी फिरवून हेच आम्ही आपल्याला सांगतो. मित्रांनो, या उपासनेमध्ये सामील होण्यासाठी मनाची तयारी करूया या भक्तिगीतानं.
ह्यावेळेला आपण प्रार्थना करणार आहोत. म्हणून शांतता राखा, आपले लक्ष परमेश्वराकडे लावा, स्वतःला परमेश्वरासमोर नम्र करा. प्रार्थना करूया श्रोत्यानो. हे आमच्या पवित्र परमेश्वर पित्या, ह्यावेळेला आम्ही तुझे आभार मानित, तुझ्या नावाचं गुणगान करीत, तुझ्या नावाचा जय जयकार करीत तुझ्या समक्ष आलो आहोत. ज्या प्रत्येक व्यक्तीला शारीरिक व आध्यात्मिक तळमळीपासून तू मुक्त करून आराम दिला आहेस, त्यांच्या वतीने मी तुझे उपकार मानते. तसेच प्रभू, अयोग्य मार्गाने चालणाऱ्या अनेक व्यक्तींना तू सरळ मार्गावर लाविले आहेस. मार्गावरून घसरलेल्या लोकांना हाती धरून तू परत आणले आहेस आणि त्यांच्या जीवनाच्या द्वारे तू आपले गौरव करून घेत आहेस. म्हणून सुद्धा मी तुझी आभारी आहे. अनेक लोक आहेत प्रभू, जे पापाच्या दास्यातून सुटून संतोषाने तुझी सेवा करू लागले आहेत. मी तुझ्या कृपेचे आणि दयाळूपणाचे कौतुक करते. आम्हापैकी कोणीही तुझ्या कोणत्याच देणग्यांचा अव्हेर करू नये असं तू होऊ दे. कारण प्रभू, जर आम्ही तसे केले तर त्यापासून प्राप्त होणाऱ्या प्रसादाला, आशीर्वादाला आम्हाला मुकावे लागेल अशी आमची स्थिती होऊ नये. म्हणून आम्ही तुझ्यासमोर नम्र प्रार्थना करीत आहोत. पवित्र बापा, आम्हातील प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आजचं वचन जेव्हा आम्ही ऐकणार आहोत, जेव्हा तुझ्या वचनाचा अभ्यास आम्ही करणार आहोत, तू आपल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचं मार्गदर्शन कर. प्रत्येक कुटुंबाला तू आशीर्वादित कर. विशेष रीतीने प्रार्थना आहे प्रभू त्या लोकांकरिता जे आज बिछाण्यावर तळमळत आहेत, ज्यांना वेगवेगळे विकार लागलेले आहेत. प्रभू दयाळा, आपल्या सामर्थी हाताचा स्पर्श त्यांना कर, आरोग्य दे. हो दे प्रभू की त्यांनी उठून तुझ्या नावाची स्तुती करावी, तुझ्या नावाचा जय जयकार करावा आणि एक जिवंत साक्ष लोकांना द्यावी. ही वेळ तू आशीर्वादित कर. तुझ्याच प्रिय आणि गोड नावात मागितले आहे म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यांनो, जर आपणाजवळ नवीन करार आहे तर माझ्यासोबत उघडा लुकृत शुभवर्तमान ह्याचा 16वा अध्याय. लुकृत शुभवर्तमान 16वा अध्याय ह्याच्या 1 पासून 18 वचनांवर आम्ही आज विचार करणार आहोत. ज्यांच्याजवळ पवित्र शास्त्र बायबल नाही त्यांनी मी जे काही सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐकावे. आणि मला खात्री आहे श्रोत्यांनो की आजच्या अध्ययनाच्याद्वारे परमेश्वर आम्हातील प्रत्येकाशी बोलणार आहे. स्वतःला परमेश्वरासमोर नम्र करूया आणि पवित्र आत्म्याला कार्य करण्याची पूर्ण स्वतंत्रता देऊया. ह्या अध्यायामध्ये अन्यायी कारभाराचा दाखला आहे, धनलोभी पुरुषाचा निषेध, सुटपत्राविषयी येशू सांगतो आणि येशू श्रीमंत मनुष्य व दरिद्र लाजाराविषयी सांगतो. ह्या सर्व गोष्टी ह्या अध्यायात आम्हाला वाचायला मिळतात. आता आम्ही अन्यायी कारभाराचा जो दृष्टांत आहे, जो दाखला आहे, त्यावर विचार करणार आहोत. ह्या दाखल्याविषयी फार गैरसमज आहेत असं वाटतं श्रोत्यांनो की जणू आमचा प्रभू कपटी किंवा लुच्चा लोकांना प्रोत्साहित करीत आहे. काहींना वाटतं की ज्यांचा उल्लेख प्रभू येशूने ह्या दाखल्यात केला ते फार चांगले चरित्रवान लोक होते किंवा चांगल्या लोकांचे ते उदाहरण आहेत. परंतु असं मुळेच नाही. हा कारभारी एक फार नीच पुरुष होता. मी आधीच आपणाला सांगितले की लूक विरोधाभास असलेले दाखले सांगतो. तोच फक्त अशा प्रकारे लिहितो. बरेच दाखले तुलनात्मक आहेत. ह्या दाखल्यात प्रभू येशू अशा व्यक्तीचे उदाहरण वापरत आहे जो जगाच्या रीतीचे पालन करणार आहे. आम्हाला देवाच्या वचनात सांगण्यात आले आहे की हे जग स्वकीयांवर प्रेम करते परंतु जे देवाचे आहेत त्यांचा तिरस्कार करते. योहानकृत शुभवर्तमान 15:18-19 प्रभू येशूने म्हटले. योहानकृत शुभवर्तमान 15:18-19 जग जर तुमचा द्वेष करीते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते. परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे म्हणून जग तुमचा द्वेष करीते. श्रोत्यांनो, देवाची लेकरे ह्या जगाची नसून ते ह्या जगाच्या नियमांप्रमाणे तत्वांप्रमाणे चालणारे नाहीत. गलती करास पत्र 1 अध्याय 3 आणि 4 वचनामध्ये पॉल म्हणतो, गलतीकारास्पत्र पहिला अध्याय तिसरा आणि चौथं वचन. देव जो आपला पिता त्याच्यापासून व प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. आपल्या देव पित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले. पुन्हा पॉल रोमकरासपत्र 12 आणि 2 वचनात म्हणतो, रोमकरासपत्र 12 वचन, देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. शेवटी युहानाचे पहिले पत्र 2 आणि 15 वचनात आम्हाला सांगण्यात आले आहे, जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. श्रोत्यानो, आता जगात आम्ही जीवनाचा नियम जो म्हणतो त्या नियमानुसार हा कारभारी चालत आहे. जगाची पहिली आज्ञा काय आहे? स्वतःचा बचाव. पुष्कळदा नियम किंवा कायदा जे कपटी आहेत, अपराधी आहेत, त्यांच्या बाजूने असतो. आणि ह्याचा बराच अनुभव आम्हाला आमच्या ह्या जगामध्ये येत आहे. जगाच्या कायद्याप्रमाणे पुष्कळदा अपराध्याला जोपर्यंत अपराधी म्हणून सिद्ध केल्या जात नाही तोपर्यंत त्याला निर्दोष समजण्यात येते. देवाचे वचन ह्या उलट सांगते. परमेश्वर म्हणतो की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला निर्दोष सिद्ध केल्या जात नाही तोपर्यंत ती अपराधी असते. रोमकरासपत्र 3 आणि 23 वचनामध्ये सांगितलेलं आहे, रोमकरासपत्र 3 आणि 23 वचन, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. कोणीही मानव देवासमोर कधीच निर्दोष ठरू शकत नाही जोपर्यंत येशू ख्रिस्ताच्याद्वारे ती व्यक्ती नीतिमान साबित होत नाही. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही आमच्या पापांची क्षमा मागतो, येशू ख्रिस्ताला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारतो आणि आम्हाला ही शाश्वती असते की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्तामध्ये आमची सर्व पापे धुतल्या गेलेली आहेत, तोपर्यंत आम्ही कदापि परमेश्वरासमोर निर्दोष ठरू शकत नाही. आम्ही सर्व पापी आहोत, जन्मतःच आम्ही पापी आहोत. म्हणून जर आपणापैकी कोणी स्वतःला फार धार्मिक समजत असेल, फार चांगला समजत असेल, किंवा आपणाला असं वाटत असेल की आम्ही फार पवित्र आणि निर्दोष लोक आहोत, तर ही आपली चुकीची कल्पना आहे, ही आपली गैरसमजूत आहे. ह्या समजुतीला दूर करा. परमेश्वर आज आपणाला तारण प्राप्त करून घेण्याकरिता आमंत्रित करीत आहे. तो आपणाला म्हणत आहे की तुम्ही पापी आहात आणि तुम्हाला तारणाऱ्याची गरज आहे. नंतर रोमकरासपत्र 8 आणि 1 वचन सांगतं, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. जेव्हा मानव येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवतो तेव्हा तो विश्वासाद्वारे नीतिमान ठरतो. फक्त ह्याच एका मार्गाने मानव नीतिमान ठरू शकतो. होय श्रोत्यानो, तुमचे परिश्रम, तुमचे पुण्यकार्य, तुमचे दानधर्म तुम्हाला पापापासून सुटका देऊ शकत नाहीत. फक्त येशू ख्रिस्तच तुम्हाला पापांपासून मुक्ती देऊ शकतो. आता 16 पहिलं वचन पहा काय सांगतं. लुकरू शुभवर्तमान 16 पहिलं वचन, मग त्याने शिष्यांनाही म्हटले, एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक कारभारी होता. त्याच्यावर हा तुमचे द्रव्य उडवितो असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला. श्रोत्यानो, ही श्रीमंत माणूस व त्याच्या अन्यायी कारभाऱ्याची गोष्ट आहे. हा कारभारी आहे ज्याला दुसऱ्यांची संपत्ती सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अब्रामाजवळ सुद्धा असा एक कारभारी होता ज्याला सर्व मालमत्तेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. हाच कारभारी अब्रामाचा पुत्र इसाक ह्याच्यासाठी वधू शोधण्याकरिता हारान ह्या ठिकाणी गेला होता. दाविदाजवळ सुद्धा कारभारी होते आणि ज्याविषयी आम्हाला इतिहासाचे पहिले पुस्तक 28 आणि 1 वचन सांगतं, त्याच्या कारभाऱ्यांना राजाच्या सर्व संपत्तीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी होती, ज्यात त्याची मुलेबाळे सुद्धा होती. पॉल आम्हाला करिंथकरास पहिले पत्र 4 आणि 2 वचनामध्ये सांगतो, करिंथकरास पहिले पत्र 4 आणि 2 वचन, कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. आता ह्या दाखल्यातील कारभाऱ्यावर त्याने द्रव्य उडवले असा आरोप ठेवण्यात आला होता. दुसरं वचन पहा काय सांगतं, की तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो, तू आपल्या कारभाराचा हिशोब दे, कारण ह्यापुढे तुला कारभार पाहावयाचा नाही. आता ह्या कारभाऱ्याचा हिशोब देण्याचा दिवस आला, परंतु श्रोत्यानो, त्याच्या बोटामध्ये अधिकाराचे चिन्ह असलेली अंगठी होती व तो सर्व पैशाचा कारभार सांभाळणारा होता. त्याने ह्या संधीचा फायदा घेतला आणि सर्व हिशोब देण्याऐवजी जगाच्या नियमाचा उपयोग करून त्याने स्वतःचा बचाव करण्याचा निश्चय केला. लुकरू शुभवर्तमान 16:3 वचन आम्हाला पुढे सांगतं, मग कारभाऱ्याने आपल्या मनात म्हटले, माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करू, खणण्याची मला शक्ती नाही, भीक मागण्याची लाज वाटते. ह्या माणसाला भीक मागण्याची लाज वाटत होती, परंतु श्रोत्यांनो, त्याला चोरी करण्याची लाज वाटत नव्हती. आज आमच्यापैकी अनेक लोक आहेत ज्यांना कष्ट करण्याची लाज वाटते, परंतु चोरी करणे, खोटे बोलणे, लाचलुचपत देणे इत्यादीबद्दल मात्र त्यांना काहीच लाज वाटत नाही, काहीच खंत वाटत नाही. पुढे 4 वचन पहा, तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले. ह्या माणसाला मुळीच पश्चाताप झाला नाही, त्याला त्याच्या कृत्याबद्दल लाज वाटली नाही. हा एक कपटी आणि धूर्त व्यक्ती होता. जगाच्या दृष्टीने श्रोत्यांनो, तो बुद्धिमान होता ह्याच काही शंका नाही. दुसरे कुठलेही कार्य करण्याचे त्याला प्रशिक्षण नव्हते, त्याचे वय सुद्धा जास्त होते. भीक मागणे त्याच्याकरिता एक अपमानजनक गोष्ट होती, परंतु अप्रामाणिकपणाने जगणे मात्र एक अभिमानाची गोष्ट होती. असे लोक आम्हाला आमच्या अवतीभोवती बरेच आढळतात. कितीतरी लोक आहे श्रोत्यांनो, की ज्यांना कष्ट करण्याची लाज वाटते, एखादं छोटं काम करण्याची लाज वाटते, परंतु खोटे बोलणे, अप्रामाणिकपणाने जगणे, दुसऱ्यांना ठगवणे ह्या गोष्टी मात्र त्या ते लोक फार अभिमानाने करतात. पुढे आपण वाचूया 5:6, मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकऱ्यास बोलाविले आणि पहिल्याला म्हटले, माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 मण तेल. त्याने त्याला म्हटले, हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून ह्यावर 50 मांड. कारभारी विचारत होता, माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे? 100 मण तेल. ठीक आहे, कारभारी म्हणाला की 50 मांड. त्याला फक्त अर्धी किंमत भरावी लागली. 7 पुढे सांगतं, की नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 खंड्या गहू. तो त्याला म्हणाला, हा तुझा रोखा घे व 80 मांड. ह्या दुसऱ्याला त्याने 50% सवलत का दिली नाही हे मला माहीत नाही, परंतु श्रोत्यानो, ह्या माणसाला 80 लिहावे लागले. जसा तो सुरुवातीला होता तसाच तो आतासुद्धा धूर्त आणि कपटी आहे हे लक्षात घ्या. परंतु त्याला शिक्षा झाली नाही. 8 अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले, ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली, कारण ह्या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. हे एक धक्का देणारे विधान आहे. आता लक्षात घ्या श्रोत्यांनो, की हे विधान कोणी केले? त्या कारभाऱ्याच्या मालकाने, श्रीमंत माणसाने. हा माणूस सुद्धा जे तत्व हा अन्यायी कारभारी वापरत होता तेच वापरून श्रीमंत झाला होता. त्याने त्याचे शहाणपण पाहून त्याची वाहवा केली. आता प्रश्न हा उठतो की त्याने कोणत्या प्रकारे शहाणपणा केला? जगाच्या तत्वाप्रमाणे. हेच ते जग आहे श्रोत्यांनो, जे ख्रिस्ताचा तिरस्कार करते. हे जग स्वतःचे नियम बनवते. जगाचा नियम आहे, कुत्रा कुत्र्याला खातो. जगिक मालकाने त्याच्या जगिक कारभाऱ्याची, त्याच्या जगिक शहाणपणासाठी, जगाच्या पद्धतीने कार्य करण्यासाठी प्रशंसा केली, वाहवा केली. प्रभू येशूने म्हटले, कारण ह्या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. 9 आणखी मी तुम्हाला सांगतो, अनितिकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा, ह्यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हास सार्वकालिक वस्तीत घ्यावे. सगळ्यात धक्कादायक विधान जे विश्वासणाऱ्यांशी संबंधित आहे ते म्हणजे अनित्यकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा. आता हे अनित्यकारक धन काय आहे? तुमच्या मनात कदाचित हा प्रश्न उठला असेल. ते म्हणजे श्रोत्यांनो, धन संपत्ती. पैसा स्वतःमध्ये वाईट नाही ही गोष्ट लक्षात घ्या. पैसा धर्मशून्य आहे. पैशाविषयीचे प्रेम सर्व वाईटाचे मूळ आहे. विश्वासणाऱ्यांसाठी पैसा एक आत्मिक बाब असायला हवी. आमच्या प्रभूने म्हटले की आम्ही स्वर्गामध्ये स्वतःसाठी धन संपत्ती साठवावी. पैशाच्या उपयोगासंबंधाने आम्ही चला घासायला हवे, ह्यासाठी की जेव्हा ते नाहीसे होईल तेव्हा आमचा स्वर्गीय जीवनात प्रवेश व्हावा. कारण श्रोत्यांनो, एक दिवस असा येणार आहे की आम्ही अयशस्वी ठरणार आहोत, अपयशी ठरणार आहोत. कारण ह्या जगात जे काही आहे ते सर्व नाहीसे होणारे आहे. 10-12 वचने पुढे सांगतात, जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयीही विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीही अन्यायी आहे. म्हणून तुम्ही अनित्यकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपवून देईल? आणि जे दुसऱ्यांचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही तर जे आपले आहे ते तुम्हाला कोण देईल? जे काही भौतिक आहे त्या सर्वांची काळजी घेण्याचे सांभाळण्याचे काम आमचे आहे. विश्वासणारे ह्या नात्याने श्रोत्यानो, आमचे असे आमच्याजवळ काहीच नाही. देवाची संपत्ती आम्ही कशाप्रकारे सांभाळतो हाताळतो ह्याविषयी आम्ही जबाबदार आहोत. प्रभू येशू म्हणाला की ह्या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. पैसा मिळविण्यासाठी लोक आज आम्हाला दिसतं की वाटेल ते करण्याकरिता तयार आहेत. अनेक ख्रिस्ती लोक सुद्धा धन संपत्ती साठविण्याच्या मागे आज लागलेले आहेत. परंतु काय आपण आत्मिक संपत्ती साठविण्याकरिता प्रयत्नशील आहात? ह्या जगातील संपत्तीचा सुद्धा जर आम्ही गैरउपयोग करू तर देवबाप ह्याविषयी आम्हाला जबाबदार ठरवणार आहे. अनेकदा श्रोत्यांनो, आम्ही पैसा देतो पण त्या पैशाचा उपयोग कशाप्रकारे सेवा कार्यात होत आहे हे आम्ही पाहत नाही. आम्हाला जगातल्या लोकांप्रमाणे हुशार व्हायचे आहे, चलाख व्हायचे आहे. हे पाहायचे आहे की जो पैसा आमच्याजवळ आहे तो देवाचे वचन इतरांपर्यंत पोहोचविण्याकरिता सहाय्यक ठरत आहे किंवा नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही अनित्यकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपवून देईल? पैसा ही आत्मिक बाब आहे. तुम्ही फक्त पैसा देण्यासंबंधाने जबाबदार नाही तर ज्या ठिकाणी ख्रिस्तासाठी लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता तो पैसा बचत करून त्यावर अधिक फायदा कसा मिळेल हे पाहणे सुद्धा आमच्याकरिता फार महत्वाचे आहे. पुढे 13 वचन पहा, कोणत्याही चाकराला 2 धन्यांची सेवा चाकरी करिता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवा चाकरी करिता येत नाही. मी आपणाला एक प्रश्न विचारते श्रोत्यानो, की आपण आपल्या पैशाने काय करीत आहात? काय आपण पैसे कमवित आहात? जर कमवित आहात तर आपण त्या पैशाने काय करीत आहात? काय आपण त्या पैशाला ह्या जगातील वस्तूंसाठी गोष्टींसाठी उपयोगात आणीत आहात? जर आणीत आहात तर आपण सैतानाची सेवा करीत आहात. तोच तुमचा स्वामी आहे. आज तुम्ही कोणाची सेवा करीत आहात, सैतानाची किंवा देवाची? लक्षात असू द्या की आपण दोहोंची सेवा करू शकत नाही. आता पुढच्या वचनांमध्ये लोभी पुरुषांना येशू उत्तर देत आहे. वाचूया 14-17 वचने. धनलोभी पुरुषी हे सर्व ऐकत होते व त्याला हसत होते. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही स्वतःस लोकांपुढे नीतिमान म्हणून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंतकरणे ओळखतो. कारण माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे. योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्ट होते, तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करीतो. नियमशास्त्रातील एकही कानामात्रा रद्द होण्यापेक्षा आकाश व पृथ्वी नाहीशी होणे सोपे आहे. श्रोत्यानो, देवाला पुरुषांच्या अंतकरणातले सर्व काही माहीत होते. देवाला तुमचे अंतकरण सुद्धा माहीत आहे. आम्ही एकमेकांपासून बरेच काही लपवू शकतो, पण देवापासून नाही. आम्ही देवाच्या स्तरापर्यंत कदापि पोहोचू शकत नाही. मला माहीत नाही श्रोत्यांनो की आज आपल्या जीवनामध्ये कोणती गुप्त पापे आहेत. लक्षात ठेवा की परमेश्वराला सर्व काही माहीत आहे. 18 वचन, जो कोणी आपली बायको टाकून दुसरी बरोबर लग्न करीतो तो व्यभिचार करीतो, आणि नवऱ्याने टाकलेल्या बायको बरोबर जो लग्न करीतो तो व्यभिचार करीतो. जर सूटपत्राविषयी सांगणारे फक्त हेच एक वचन असते तर ख्रिस्ती लोकांकरिता सूटपत्र राहिलेच नसते. ह्या वचनाची तुलना मत्ते 19 अध्याय आणि करिंथकरास पहिले पत्र 7 अध्यायाशी करायला हवी. हे जे लोक नियमशास्त्राधीन होते त्यांच्याशी येशू ह्या विषयावर बोलला, कारण श्रोत्यांनो ते देवाच्या नियमशास्त्राला अगदीच निम्न स्तराचे मानत होते. आता प्रभू येशू ह्यापुढे एका धनी पुरुषाचा आणि लाजराचा वृत्तांत सांगतो, आणि ह्याविषयी आम्ही पुढच्या कार्यक्रमात पाहणार आहोत. मला खात्री आहे श्रोत्यांनो की आजच्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
श्रोत्यांनो आपण आपला हा कार्यक्रम ऐकत होता. कार्यक्रम आपल्याला आवडला असेलच. आशा करतो की आपल्या जीवनामध्ये एक नवा प्रकाश प्रगट झाला असेल. आपला अनुभव पत्राद्वारे कळवा. आमचा पत्ता मात्र जरूर लिहून घ्या. कार्यक्रम उपासना, विश्ववाणी, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004. श्रोत्यांनो तोपर्यंत घ्या नमस्कार.